मला चुकवण्याची कुणाची मिजाज नाही, माझी बरोबरी करणं तुझा खास नाही. आम्ही घरात घुसून सरळाय चवतो हान हान हान. मला चुकवण्याची कुणाची मिजाज नाही, माझी बरोबरी करणं तुझा खास नाही. आम्ही घरात घुसून सरळाय चवतो हान हान हान.
ते जीवासवाय माझ्या पुढे धड पडलं होतं, इकडं शिर पडलं होतं, इकडं धड पडलं होतं. घेतली छातीवरती गोळी चालू रक्ताची होळी, तरी जाधवाचं पोरग यक्त भिडलं होतं. आला रावण परत ताख्या जगाला कळू दे, रणभूमीवरती रथ बाकी लंका जळू दे. यांची गाण घाबरी होते जेव्हा गाडी दिसती माझी, सुटली पेनातून शाही तिकडं सत्ता जळू दे. माझी त्रैलोक्य जिंकण्याची भूक नाही मरणार, मी परस्त्रीला हात लावायची चूक नाही करणार. पण या जगासोबत संघर्ष असं राहील माझा, सगळी राख रांगोळ करण यांना सुख नाही मिळणार. ती छाटोपट सोड आणि मुद्द्याचं बोल, डोळे आणि आवाज दोन्ही खाली ठेवून बोल. तुझा एक शब्द वाकडा आणि जाग्यावर तुकडा, म्हणून माझ मस्ती गाण मस्ती घरी ठेवून बोल. तिकडे जाऊ नको बाळा, तुझं मरण रचलंय, आपल्याच लोकांनी तुझं शरण रचले. ज्यांच्या सोबत जग जिंकण्याचं स्वप्न बघितलं, त्या भडव्यांना यश तुझं कुठं पचलंय. मी पण जीवावर उदार, मला स्वतःचा आधार, कुठल्या भुरट्याचा हात धरून वरती नाही आलो. तोडला नात्यांचा पदर, ज्यांना माझी नाही कदर, पण मी गुलामांच्या गर्दीत कधी भरती नाही झालो.
मेरे सर पे ये किसी का भी हात नाही, मेरे साथ खड़े रहने की औकात नहीं. हम घर में घुस के सीधे मैच छोड़ देते हैं ना हाना हाना. मेरे सर पे ये किसी का भी हाथ नहीं, मेरे साथ खड़े रहने की औकात नहीं. हम घर में घुस के सीधे मार छोड़ देते हाना हाना हाना.
नहीं भरे घाव नहीं भरे जखम, मैं राजा नहीं हूँ ना ही राजा से कम. अपनों के वार से घायल पड़ा था, अपना जंग का खौफ है ना मौत का गम. मेरे खिलाफ जाने की भूल नहीं करना, यहाँ किसी के भी धड़ पे सिर नहीं दिखेगा. सीना चीर के गोली आर पार होगी, मेरे चेहरे पे तुम्हें फिर भी डर नहीं दिखेगा. मैदान जंग में मौत आएगी मुझे, मैं मरते समय यही गाना गाऊंगा. गलती से भी जंग में बच भी गया ना, तेरे मुर्दे पे बैठ के ही खाना खाऊंगा. मैं भी राख में मिलूंगा, तू भी राख में मिलेगा. मेरे बाद भी ये दुनिया मेरी बात करेगी. मैं लोगों के दिलों में जिंदा रहूंगा, ना मैं मरूंगा ना मेरी सोच मरेगी. मेरे जबान की कीमत लगाई नहीं जाती, और स्वाभिमान का यहाँ सौदा नहीं होता. मैं मर जाऊंगा पर गुलाम नहीं बनूंगा, मेरे जैसा किरदार कभी पैदा नहीं होता. कोई कहता है हरामी, कोई कहता है मैं पापी हूँ. गुरु राखों में शैतानों का बापी हूँ. गैंगस्टर शिट बस गाने में नहीं है, इस दुनिया की मां चोदने अकेला ही काफी हूँ. काफी हूँ.